आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्र्यांचा सहभाग. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 149व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर. दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या विविध सत्रांचं अध्यक्षस्थान ते भूषवतील, तसंच विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलीस पदकं विजेत्यांना प्रदान करतील. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल झालं. देशाला बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांनी आज पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 329 स्नातकांना त्यांनी पदवी प्रदान केली, त्यापैकी 15 मित्र देशातले आणि 15 महिला आहेत. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञानातलं रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखेतलं रौप्य पदक अनुराग गुप्ता, बीटेक रौप्य पदक पुण्याचा विश्वेश भालेराव यांना मिळालं. निलगिरी प्रकारातली तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेडनं तयार केलेली ही भारतीय बनावटीची तिसरी युद्धनौका आहे. वॉरशिप डिझाईन ब्युरोनं या जहाजाची रचना केली आणि मुंबईच्या वॉरशिप ओव्हरसीईंग टीमच्या देखरेखीत ते तयार झालंय. भारतीय नौदलाच्या ताफ्यात 33 वर्ष अखंड सेवा दिलेल्या INS तारागिरीचंच हे पुनर्निर्माण आहे. INS तारागिरी हे जहाज 16 मे 1980 ते 27 जून 2013 या कालावधीत नौदलाचा भाग होतं. 2026-27 आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात IMO परिषदेवर भारताची पुन्हा निवड झाली. काल लंडन इथं झालेल्या IMO असेंब्लीच्या 34व्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक सहभाग असलेल्या 10 देशांच्या श्रेणींमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजेच 169 वैध मतांपैकी 154 मतं मिळाली. केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेतेही जोरदार प्रचार करत मतदारांना आपापल्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी वाशिम इथं प्रचारसभा घेतली. नगरपालिका निवडणूक ही सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं साधन आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथं भाजपाचे खासदार डॉ भागवत कराड यांनी तर कन्नड इथं आमदार संजय जाधव यांनी प्रचारसभा घेतली. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 2 डिसेंबरला नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होणार असून 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या 4 कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील असं सावंत यांनी म्हटलंय. भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल. या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. या मालिकेचा हा 128वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नक्षल संघटनेतला वरिष्ठ नेता अनंत उर्फ विनोद सायण्णा याच्यासह 11 नक्षली अतिरेक्यांनी काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. हे सर्वजण दरेकसा दलम या नक्षल गटाचे सदस्य होते असं गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला. या सर्व नक्षलवाद्यांवर सरकारनं 89 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्याच आठवड्यात शरणागतीसाठी मुदत मागणारं पत्र अनंतनं महाराष्ट्रासह 3 नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक झाली. ते 1990 तुकडीतले अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयात विविध पदांवर काम केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं चतुर्वेदी यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव मंजूर केला. सध्याचे अध्यक्ष संजय अग्रवाल उद्या सेवानिवृत्त होतील. चतुर्वेदी त्यांचा कार्यभार घेतील. भारताचा हॉकी संघ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपोह इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला. युवराज सिंग यानं 4 गोल केले. श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा 69 पोहोचलाय, तर 34 जण अजूनही बेपत्ता आहेत. तिथल्या 2,00,000 जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागरबंधू ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय मदतीचा 80 टन साठा घेऊन एक विशेष विमान श्रीलंकेला पोहोचलं. त्याआधी INS विक्रांत आणि INS उदयगिरी या भारतीय युद्धनौकांनी श्रीलंकेला मदत साहित्य पोहोचवलं. भारतानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 80 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 2 शोध आणि बचाव पथकं श्रीलंकेला पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केलाय. श्रीलंकेला सहकार्य करण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. आता हे चक्रीवादळ तमिळनाडूचा उत्तर भाग, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागाजवळ पोहोचेल अशी शक्यता आहे. दरम्यान येत्या 24 तासात तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल बिष्णोईच्या ANI कोठडीत 7 दिवसांची वाढ केली. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर तो 11 दिवसांच्या ANI कोठडीत होता. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला पोलिसांनी आज अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे 111 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचं बनावट पत्र बँकेत सादर करून हे पैसे घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी भेसळयुक्त दारू तयार करणारं एक रॅकेट उद्ध्वस्त केलं. या कारवाईत 12 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे, तर एका आरोपीला अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याची याचिका मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं फेटाळली. आपल्याला फरारी आर्थिक अपराधी घोषित करण्याची कार्यवाही रद्द करावी अशी मागणी त्यानं केली होती. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी थायलंडची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली आहे, तर थायलंडच्याच नागरिक असलेल्या 2 महिलांची सुटका केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं काल रात्री कानपूरमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहखात्याचं राज्यमंत्रीपद तसंच कोळसा विभागाचं मंत्रीपद भूषवलं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही दिवंगत जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्र्यांचा सहभाग. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर. दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.